नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या टप्प्याखातीरच्या प्रचारान नेट घेतला। राजकीय पक्षांचे वरिष्ठ फुडारी देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी जायत्यो रॅली करतात। तिसऱ्या टप्प्याखातीर काल उमेदवारी अर्जाची छाननी झाली। सोमारा मेरेन अर्ज फाटी घेऊक मेळटात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत भारत मंडपात 2550 भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उक्तावण करतले। शुक्रारा पयलो टप्पो पुराय जाल्ल्यान सार्वत्रिक वेंचणुकेच्या उरिल्ल्या टप्प्याखातीर प्रचारान नेट घेतला। आनी खेळात, आयपीएल क्रिकेट सर्तीत काल सनरायझर्स हैदराबादान दिल्ली कॅपिटल्स 67 धावड्यांनी तांकां हारयले। आता खबरो विस्तारान, महावीर जयंतीच्या शुभप्रसंगाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 10 वरांचेर नवी दिल्लीच्या भारत मंडपात 2550 भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उक्तावण करतले। प्रधानमंत्री मोदी यादिस्तीक तिकीट आणि नाणे जारी करून या निमतान प्रेक्षकांक संबोधित करतले। 24व्या तीर्थकार भगवान महावीरान अहिंसा, सत्य, ब्रह्माचार्य, शुद्धता आणि या जैन तत्वावरवी शांततायेन सह अस्तित्व आणि सार्वत्रिक भावपणाच्या मार्गाचेर उजवाड घालो। 21 एप्रिल 2024 हो भगवान महावीर स्वामीचो जन्मदिस असून भारत मंडपात सांस्कृतिक कार्यावळ घडवून हाडून मंडळीक आशीर्वाद देऊन सरकार जैन समाजात संताक तांचे ह्या दिसा उगडास काढतात। मध्य प्रदेशात काल तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा वेंचणुके खातीर 9 संसदीय मतदारसंघांनी आयल्या उमेदवारी अर्जाची छाननी जाल्या उपरांत 140 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध केले जाल्यार 13 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज न्हयकारले। मजगती चौथ्या टप्प्याच्या वेंचणुके खातीर काल 6 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केल्या। आता मेरेन 17 उमेदवारांनी चौथ्या टप्प्या खातीर 25 उमेदवारी दाखल केल्यात। अंमलबजावणी संचालनालयान सीबीआय सारकिल्ल्या केंद्रीय एजन्सीक स्वतंत्र प्रमाणान काम करपाक दिवचे आणि सरकार आणि राजकारण्यांनी तांच्या कार्यात हस्तक्षेप करचो न्हय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगला। खासगी खबरा चॅनलाक दिल्ले मुलाखती वेळार केंद्रीय एजन्सीच्या गैरवापराच्या आरोपाचेर प्रश्नाक जाप दितना प्रधानमंत्री मोदी हांनी सांगले की एजन्सी फकत आपले काम करतात आणि प्रधानमंत्री म्हणून लेगीत तांकां ईडीच्या कामात हस्तक्षेप करपाचो अधिकार आपल्याक ना। तांणी सांगले 2014 वर्सा पयली ईडीन फक्त 84 सोद घेतले आणि 2014 उपरांत वट्ट 7000 सोद घेतले जे हे एजन्सी कार्यक्षमताय दाखयता। दुसऱ्या प्रश्नाक जाप दितना प्रधानमंत्र्यांनी सांगले आपल्या सरकाराचे मॉडेल देशातल्या दर एका नागरिकांक खास करून गरिबांक सशक्त करप। तांणी म्हळे देशातल्या नागरिकांचेर पडपी भार उणो करप ही आपल्या सरकाराची जापसालदारकी आसा। दुसऱ्या प्रश्नाक जाप दितना प्रधानमंत्र्यांनी म्हळे 2024 वर्साचे लोकसभा वेंचणुकेत भाजपा वा आपूण लढो दिना पूण तो लोकांचो उपक्रम। 3 दशकां सावन देशात अस्थिर सरकारां दिसली ताका लागून देशाच्या उदरगतीचेर परिणाम झाला असे प्रधानमंत्र्यांनी सांगले। देशातल्या मतदारांक स्थिर सरकार कितें करू शकता हाचो अणभव आयला असे तांणी म्हळे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी महावीर जयंती निमतान नागरिकांक खास करून जैन समाजाक शुभेच्छा दिल्यो। महावीर जयंती ही अहिंसा आणि करुणेचे प्रतीक आशिल्ल्या भगवान महावीराचो जन्मदीस असे राष्ट्रपती हांणी संदेशात म्हळे। हो उत्सव आमकां मोगाचो आणि शांतीचो संदेश दिता असे राष्ट्रपतीन मुखार म्हळे। भगवान महावीरान अहिंसा, ब्रह्मचार्य, सत्य आणि त्यागाचो मार्ग दाखवून आदर्श आणि सुसंस्कृत समाज निर्माण केलो आणि ताची शिक्षण मनीस समाजाच्या कल्याणाखातीर सदांच उपेगी पडटलो असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मुखार म्हळे। ह्या निमतान समाजात मोग आणि सद्भावना पातळोवपाचो सोपूत घेवचो आणि राष्ट्राच्या उदरगती खातीर समर्पित भावनांनी वावर करचो असो राष्ट्रपतींनी उलो मारलो। काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी आयज मध्य प्रदेशातल्या सतना शारात भौशीक बसकेत उलवप करतले। राहुल गांधी दनपरा 12 वरांचेर बीटीआय मैदान सतना हांगा पावतले। हे बसकेत काँग्रेसीचे प्रदेश अध्यक्ष जितू पटवारी, राज्यसभा खासदार विवेक टंका, आदले केंद्रीय मंत्री अरुण यादव हे बसकेत उलवप करतले। दुसरे वटेन मुख्यमंत्री मोहन यादव आयज भाजपाच्या प्रचाराचे फुडारपण करतले। मुख्यमंत्री डॉ मोहन यादव रिवा सागर आणि छतपूर हंगा बसकांनी उलवप करतले. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष विष्णुदत्त शर्मा चंदाला आणि राजनगरातल्या खजुराहो लोकसभा बसकांनी उलवप करतले आणि आदले मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान विदिशेत बसकांनी उलवप करतले. बांदा देवरी आणि उदयपुरा वाठारांनी आयोजित केल्या कार्यावळीत राज्यमंत्री प्रल्हाद पटेल वाटो घेतले. गंगेटीक अस्त बंगालात आयज मेरेन आणि झारखंड आणि बिहारात ह्या महिन्याच्या 24 तारखेमेरेन खर उष्णतायेचे ल्हार चालू उरतले असं अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. दर्या देगेवेल्या आंध्र प्रदेश यानम रायलासीमा तामिळनाडू पुड्डुचेरी कराईकल केरळ आणि माहे हंगा ब्रेस्तार मेरेन उष्ण आणि दमट हवामान असतले असे भारतीय हवामान खात्यान सांगला. उदयत उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशात आज राती उष्णताय आसपाची शक्यता असा. हवामान खात्यान ह्या महिन्याचे 24 तारखेमेरेन अरुणाचल प्रदेश आणि आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुराचेर गडगडपासहित शिपडून हलको असो मध्यम पावस पडपाचो अदमास काढला. उपहिमालयन अस्तंत बंगाल सिक्कीम गंगेटीक अस्तंत बंगाल झारखंड आणि ओडिसा हांगा फाल्यां सावन 26 एप्रील मेरेन पावस पडपाची शक्यता असा. 26 एप्रील मेरेन मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचेर आणि सोमारा मेरेन कोकण आणि गोयाचेर हळुवळ पावस पडपाची शक्यता भारतीय हवामान खात्यान उक्तायला. ह्याच काळात जम्मू काश्मीर लडाख गिलगीत बल्टिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा आणि चंदीगड हाचेर गडगड वीज आणि वादळी वारे सहित हळुवार ते मध्यम पावस आणि बर्फ पडपाची शक्यता असा. मजगती दिल्लीत दिसान दीस खर वारे आणि फाल्या हळुवार पावस आणि ढगाळ मळप दिसतले असे भारतीय हवामान खात्यान कळीत केला. फुडले 3 ते 4 दीस राष्ट्रीय राजधानीत चडांत चड तापमान 38 ते 40 अंश सेल्सियस मदी रावपाची शक्यता असा. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल सनरायझर्स हैदराबादान दिल्ली कॅपिटल्साक 67 धावड्यांनी हारायले. 267 धावड्यांनी लक्षाचो फाटलाव करपी दिल्ली कॅपिटल्साचो पंगड 19 ओव्हरी आणि 1 बॉलान 199 धावड्यो करून ऑल आउट झालो. दिल्ली कॅपिटल्साच्या पंगडा खातीर जॅक फ्रेझर मॅकगर्नान 18 बॉलांनी 65 धावड्यो केल्यो. ताच्या आधी सनरायझर्स हैदराबादान थारायल्ल्या 20 ओव्हरांनी 267 धावड्यो केल्यो. ट्रेव्हिक हेडान 89 आणि अभिषेक शर्मान 46 धावड्यो केल्यो. ट्रेव्हिस डेडा हाणा प्लेयर ऑफ द मॅच जाहीर झाले. आयत सर्तीत कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघामधी खेळ जातलो. ही मॅच दनपारा 3:30 वरांचेर जातली. आयज आणि एक मॅच चंदीगडात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हांचे मधी सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. उत्तर प्रदेशात मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातले भाजपा उमेदवार कुंवर सर्वे सिंगाचे काल नवी दिल्लीत एम्सात निधन झाले. काय दीस ते अस्वस्थ आशिले. लोकसभा वेचणुकेच्या पहिल्या टप्प्यात काल मुरादाबाद मतदारसंघात मतदान झाले. 2014 वर्सा ते मुरादाबादातल्या खासदार म्हणून वेचून आयिल्ले. जपानाच्या संरक्षण मंत्री किहारा मिनोरू हाणे सांगले सेल्फ डिफेन्स राखण दळाच्या हेलिकॉप्टरातल्यान जिवंत उरिल्ल्या मनशाक मरण आयिल्ल्याची खात्री जाला. काल पॅसिफीक महासागराच्या इझू जुव्याचेर दर्यावेल्या सेल्फ डिफेन्स दळाचे 2 HS-60K हेलिकॉप्टर अपघात झालो. दर एका हेलिकॉप्टरात 4 लोक आशिल्ले असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगले. उरिल्ल्या 7 जणांक बचाव कार्यावळ चालू असा. अपघाताचे कारण रोखडेच कळूंक ना असे संरक्षण मंत्री किहारान सांगले आणि अधिकार आणि बचाव कार्यावळीत प्राधान्य दितात असेही त्यांच्यानी मुखार म्हणले. परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभा वेचणुकेच्या दुसऱ्या टप्प्याखातीर प्रचारान नेट घेतला. राजकीय पक्षांचे वरिष्ठ फुडारी देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी जायत्यो रॅली करतात. तिसऱ्या टप्प्याखातीर काल उमेदवारी अर्जाची छाननी झाली. सोमारा मेरेन अर्ज फाटी घेऊक मेळटात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत भारत मंडपात 2550व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उक्तावण करतले. शुक्रारा पहिलो टप्पो पुराय जाल्ल्यान सार्वत्रीक वेंचणुकेच्या उरिल्ल्या टप्प्या खातीर प्रचारान नेट घेतला. आनी खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत काल सनरायझर्स हैदराबादान दिल्ली कॅपिटल्साक 67 धावड्यांनी हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.